गणना प्रकरण दोन निरनिराळ्या वंशांचे डेरे आणि नेते. परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले, दर्शन मंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्रायल लोकांनी आपापल्या निशाणापाशी व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजेपाशी आपले डेरे द्यावेत. पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकावयाचे ते यहुदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावे. यहुदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा. त्याच्या दलाची जी मोजदाद झाली ती 74,600 होती. त्यांच्या शेजारी ज्यांनी डेरे ठोकावयाचे ते इस्साखार वंशातले असावे. इस्साखार वंशाचा सरदार सुवाराचा मुलगा नथनेल असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 54,400 होती. मग जबुलून वंशातील लोक, जबुलून वंशाचा सरदार हेलोनाचा मुलगा अलियाब असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 57,400 होती. ह्या प्रकारे यहुदा वंशाच्या छावणीत त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती 186,400 होती. कूच करीतांना ह्यांनीच अग्रभागी चालावे. दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे. ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे. रऊबेन वंशाचा सरदार शदेउराचा मुलगा अलीसूर असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 46,500 होती. त्यांच्या शेजारी ज्यांनी डेरे ठोकावयाचे ते शिमोन वंशातले असावे. शिमोन वंशाचा सरदार सुरीशादईचा मुलगा शलुमियल असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 59,300 होती. मग गादवंशाचे लोक आणि गादवंशाचा सरदार रघुवेलाचा मुलगा एल्यासाप असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 45,650 होती. ह्या प्रकारे रऊबेन वंशाच्या छावणीत त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती 151,450 होती. कूच करीतांना त्यांची रांग दुसरी असावी. मग सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शन मंडप पुढे न्यावा. ज्या क्रमाने ते डेरे ठोकतील त्याच क्रमाने त्यांनी आपापल्या जागी आपापल्या निशाणांपाशी राहून कूच करावे. पश्चिम बाजूस इफ्राईम वंशाच्या छावणीचे निशाण लावावे. ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे. ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे. इफ्राईम वंशाचा सरदार अम्मी हुदाचा मुलगा अलीशामा हा असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 40,500 होती. त्यांच्या शेजारी मनश्शे वंशाचे डेरे ठोकावे आणि मनश्शे वंशाचा सरदार पदासुराचा मुलगा गमलीएल हा असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 32,200 होती. मग बन्यामिन वंशाचे लोक, बन्यामिन वंशाचा सरदार गिदोनीचा मुलगा अबिदान हा असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 35,400 होती. ह्या प्रकारे इफ्राईम वंशाच्या छावणीत त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती 108,100 होती. कूच करीतांना त्यांची रांग तिसरी असावी. उत्तर बाजूस दानवंशाच्या छावणीचे निशाण लावावे. ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे. दानवंशाचा सरदार अम्मीशादईचा मुलगा अहियेजर हा असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 62,700 होती. त्यांच्या शेजारी आशेर वंशाचे डेरे ठोकावे आणि आशेर वंशाचा सरदार अकरानाचा मुलगा पगियेल हा असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 41,500 होती. मग नफ्ताली वंशाचे लोक, नफ्ताली वंशाचा सरदार एनानाचा मुलगा अहिरा हा असावा. त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती 53,400 होती. ह्या प्रकारे दानवंशाच्या छावणीत त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती 157,600 होती. कूच करीतांना ह्यांनी आपली निशाणे घेऊन सर्वांच्या पिछाडीस चालावे. इस्रायल वंशातील ज्या लोकांची त्यांच्या त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे मोजदाद झाली तीही, त्यांच्या छावण्यातील त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे ज्या सर्वांची मोजदाद करण्यात आली त्यांची एकंदर संख्या 603,550 होती. परंतु परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे लेवी वंशाची गणती इस्रायल लोकांबरोबर झाली नाही, त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे ते आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणापाशी डेरे ठोकीत आणि कूच करीत.